सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत आणि युवा मंडळींना एकत्र आणण्यासाठी नाशिकच्या सगळ्या तरुणाईला एकजूट ताकद म्हणून उभं करण्यासाठी रेड एफएम 93.5 मध्ये मॉर्निंग नंबर वन ह्या आपल्या शो मध्ये आपण सज्ज झालेलो आहोत. एक ऐसा ग्रुप जिसमे सारे के सारे बंदे जवान होंगे, या सगळ्या तरुणाईला एकत्र आणून वेगवेगळ्या विषयांसंदर्भातली त्यांची मतं, त्यांचे व्ह्यूज, राजकारण, समाजकारण, अध्यात्म, कलाक्षेत्र, वेगवेगळे विषय आणि या वेगवेगळ्या विषयांबद्दलचे त्यांचे व्ह्यूज हे आपण त्या आपल्या ग्रुपमध्ये जे आपलं गेट टुगेदर होणार, मग ते आठवड्याला असेल, पंधरवड्याला असेल, त्या गेट टुगेदरमध्ये समजून घेणार. काही दिग्गज पर्सनॅलिटीजना सुद्धा आपण या सगळ्या आपल्या गेट टुगेदर्सना बोलवणार, जेणेकरून आपल्याला सुद्धा काही विषयांसंदर्भातल्या कन्सेप्शन्स क्लिअर करता येतील. सध्या या ग्रुपबद्दल बोलण्यासाठी लाईनवर कोण आहे?
गुड मॉर्निंग रुद्रा, उमेश बोलतोय.
उमेश कसा आहेस रे?
मी एकदम मजेत रुद्रा, तुम्ही कसे?
मी बढिया आहे. झाला साहेबाचा वाढदिवस सेलिब्रेट?
होता.
ग्रेट ग्रेट ग्रेट. मला सांग आपल्या ग्रुप बद्दल काय विचार आहे डोक्यात?
हो ना रुद्रा, जसं मी म्हटले की रेड एफ एम वर आपण नवीन नेहमी तुम्ही नवीन ऍक्टिव्हिटी करत राहता आणि विषय पण खूप इतके छान राहता. आता तुम्ही बघितलं असेल की म्हणजे मी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करत राहतो कॉल, कारण म्हणजे असे भरपूर जण आहे की त्यांना विचार व्यक्त करायला म्हणजे व्यासपीठ नाही भेटत आणि त्याच्यामुळे हे ग्रुपचं आहे ना, तुम्ही जे कन्सेप्ट आहे ना ती खूप आवडली. म्हणजे आपल्याला कसं लिमिटेशन राहतं, तुम्ही जसं म्हटले टाइमाचं, तर त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण विचार व्यक्त करायला भेटतील आणि त्याच्यामुळे भरपूर विचार आपल्याला ऐकायला भेटतील. आणि जसं तुम्ही म्हटले 15 दिवसात एकत्र येऊन जे म्हटले खूप मजा येईल आणि खूप वेगवेगळे विचार ऐकायला भेटतील म्हणून खूप छान वाटतंय. मी पण तुमच्या त्या ग्रुपमध्ये ऍड व्हायला इच्छुक आहे पहिल्यांदा.
डेफिनेटली आवाज आहे नाशिक. तुम्हालाही जर तुमचं नाव रजिस्टर करायचं असेल तर 6601935 नंबर आहे, कॉल करा आणि नाव रजिस्टर करा किंवा फक्त व्हॉट्सअप करा 8380035935 वर. टाईप करायचं मॉर्निंग नंबर वन, स्पेस देऊन तुमचं नाव लिहायचं आणि पाठवून द्यायचं 8380035935 वर. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.